तुम्ही हे केईएमचं शिक्षण केव्हा घेतलं? कशी सरकारी आरोग्य रक्षकाचं शिक्षण
सरकारी
कधीपासून करता?
आता त्याला 21वं वर्ष निघालं.
21वं इतके वर्ष करताय?
फक्त 50 रुपये बर काय त्याच्यात काही नाही हे करायच. कसं वाटतंय जाऊन दे आता तुम्हाला विंचू चावलाय तुम्ही खूप अगदी तळमळताय त्याने आमच्या शेत मिळाले तुम्हाला जर काही दिलं समजा गोळी काही औषध म्हणा तुमचा विंचू राहिला तुमच्या यातना होत्या ना त्या राहिल्या मग तुम्ही म्हणता काय 60 रुपयाचं खावं वाटलं होईल बरं
नाही ना कसं
म्हणतात
बरं झालं बाया सावित्रीबाईने गोळी दिली माझी सांडाची राहिली ना असं म्हणतोय.
म्हणजे सारखी रात्री रुत्री म्हणून नाही येते तस लोक म्हणजे असं आणि शिक्षित काय म्हणे आता तिथे तुमच्या आमच्या सारख्याने लावले चौथी शिकल्यात म्हणून आमचं मात्र शिक्षण दुसरी सहामाही परीक्षा दिलेली नाही. म्हणतात तुम्ही पोथ्या पुस्तकं कसे वाचतो म्हणून तशी मी नाही वाचित तिकडून असं सगळं मी म्हणजे रावणाचा गर्व नाही शेवटला गेला तर आपण काय
भले भले गेले वाचन जेंद्रोट म्हणतो माझी काय वाट तशी माझी वाटे बाबा भले भले गेले वाचन जेंद्रोट म्हणतो माझी काय वाट आपल्याला आया म्हणता गया आहे ना
तरी लई गाणी येतात ना बाई
बरं पाळणा म्हणून
म्हणा चला एकदा पाळणा म्हणा माझा पाळणा मांडलेला नाही तिकडे तुम्ही मांडून घेता आता मांडून घेतो ना तुम्ही म्हणा लवकर
म्हणा
कोणता रामाचा म्हणा
कोणता म्हणा रामाचा म्हणायचा का म्हणा
चुकायला कशाला झालाय
एखादा शब्द चुकवतो
काय चुकत नाही त्याला म्हणा
म्हणा म्हणा म्हणा.